सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्राय तुमच्या सोबत शो सुरू आहे. मॉर्निंग नंबर वन. आणि मॉर्निंग नंबर वन में नाम में क्या रखा है. शेक्सपियर साहेबांनी जेव्हा हा विचार जगापुढे मांडला तेव्हा या विचाराच्या खाली सुद्धा साहेबांनी स्वतःचं नाव लिहिलंच होतं ना. त्याशिवाय लोकांना कसं कळलं शेक्सपियरचं म्हणणं होतं असं की नावात काय ठेवलंय. डेफिनेटली नावामध्ये काही एक ठेवलेलं नसतं. आता कितीतरी लोक आहेत की जे स्वतःची नावं बदलतात. अशाच काही महान लोकांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आपल्याला आज बोलायचं आहे हरिभाई जरीवालांबद्दल, भानुरेखा गणेशनबद्दल, शिवाजी गायकवाडबद्दल, मोहम्मद युसुफ खानबद्दल. या सगळ्यांबद्दल बोलायचं आहे आज आपल्याला. ही सगळी मंडळी कोण आहेत यांनी नावं बदललेली आहेत आणि बॉलिवूडमधले बेस्ट आणि अगदी नोन सेलिब्रिटीज आहेत हे. बॉलिवूडमधली ती मंडळी ज्यांनी नावं बदलून पदार्पण केलं अशा काहींबद्दल आपल्याला बोलायचं आहे आज मॉर्निंग नंबर वनमध्ये. तुमच्याही माहितीत अशी कोणी मंडळी असतील तर मला कॉल करून सांगायचं आहे. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.